आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे आयतबार 31 मार्च 2024. विषय वास्तव सोनेरी मजकूर यशया तुझ्या लोकांनी खरोखर कधीच तुझे ऐकले नाही. तू सांगितलेल्या गोष्टींकडे कधीच खरोखर लक्ष दिले नाही. कोणीही तुझ्यासारखा देव अजून पाहिला नाही. तुझ्याशिवाय दुसरा देव नाही, फक्त तूच आहेस. लोकांनी संयम पाळल्यास आणि तुझ्या मदतीची वाट पाहिल्यास तू त्यांच्यासाठी महान गोष्टी करशील. उत्तरदायी वाचन करिंथकरांस. परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या अंत करणाने जे उपजविले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे. परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणास प्रकट केले आहे, कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शोध घेतो. एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो, कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय त्या मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे. याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे विचार कोणीच ओळखू शकत नाही. परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हाला ज्ञान व्हावे. मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो. स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत आणि त्याला समजत नाहीत, कारण त्यांची आध्यात्मिक रीतीने पारख केली जाते. परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्ट पारखू शकतो, कारण त्याची पारख करणे कोणालाही शक्य नसते. कारण पवित्र शास्त्र म्हणते, प्रभूचे मन कोण जाणतो जो त्याला शिकवू शकेल. परंतु आमच्या ठाई ख्रिस्ताचे मन आहे. दडा उपदेश बायबल पासून इब्री लोकांस. विश्वासामुळे आम्हाला समजते की या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली, म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले. मत्ते येशू धान्याच्या शेतातून चालला होता. मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूक होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. सर्व लोक चकित झाले. ते म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय? परुषांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परुषी म्हणाले, भूते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा प्रमुख आहे. परुषी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, आपसात लढणारी राजे नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे, मग त्याचे राज्य कसे टिकेल? परंतु मी जर देवाच्या सहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्या पर्यंत आले आहे हे निश्चित समजा. मत्ते त्याच दिवशी येशू घराबाहेर होऊन सरोवराच्या काठी जाऊन बसला. पुष्कळ लोक त्याच्या भोवती जमले म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोक समुदाय किनाऱ्यावर उभा राहिला. तेव्हा त्याने त्यांना गोष्टी रूपाने बोध केला. तो म्हणाला, एक शेतकरी बी पेरायला निघाला. तो पेरीत असता काही बी रस्त्यावर पडले, पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तेथे पुरेशी माती नव्हती. तेथे बी फार झपाट्याने वाढले, पण जमीन खोलवर नव्हती. म्हणून जेव्हा सूर्य उगवला तेव्हा रोपटे वाळून गेले, कारण त्याला खोलवर मुळे नव्हती. काही बी काटेरी झुडपावर पडले, काटेरी झुडूप वाढले आणि त्याने रोपाची वाढ खुंटविली. काही बी चांगल्या जमिनीवर पडले, ते रोप वाढले व त्याला धान्य आले. आणि कोठे 100 पट, कोठे 60 पट, कोठे 30 पट असे त्याने पीक दिले. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको. मग शिष्य त्याच्या जवळ आले आणि त्यांनी विचारले, तुम्ही त्यांना गोष्टी रूपाने बोध का करता? तेव्हा त्याने उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्ये तुम्ही समजू शकता, पण त्यांना ते समजणार नाही. म्हणून मी त्यांना गोष्टी रूपाने बोध करतो, कारण ते पाहत असतानाही त्यांना दिसत नाही आणि ऐकत असतानाही त्यांना समजत नाही. कारण या लोकांचे अंत करण कठीण झाले आहे. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. त्यांनी आपले डोळे मिटले आहेत, यासाठी की या लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये, आपल्या कानांनी ऐकू नये, आपल्या अंतःकरणाने समजू नये व मागे फिरू नये, आणि मी त्यांना बरे करू नये. योहान. देवाला कोणी कधीही पाहिले नाही, पण जर आपण एकमेकांवर प्रीती करीत राहिलो तर देव आमच्या मध्ये राहतो व त्याच्या मनवरील प्रीती पूर्णत्वास आणलेली आहे. अशा प्रकारे आम्हाला समजू शकते की देव आमच्या मध्ये राहतो व आम्ही त्याच्या मध्ये राहतो. त्याने त्याचा आत्मा आमच्यात राहू दिला आहे. प्रकटीकरण. हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे ते आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी देवाने येशूला हे देवापासून प्राप्त झाले. ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला दाखविण्यास सांगितले. प्रकटीकरण. मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहिली, कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता. पवित्र नगर यरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले. ते नगर यरुशलेम वरासाठी सजविलेल्या वधूसारखे दिसत होते आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, आता माणसांच्या बरोबर देवाची वस्ती आहे आणि तो त्यांच्या बरोबर राहील आणि तो त्यांचा देव होईल. तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसून टाकील आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवा दुःख सहन करणे राहणार नाही, कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत. जो सिंहासनावर बसलेला होता तो म्हणाला, पहा मी सर्व काही नवीन करीत आहे. मग तो पुढे म्हणाला, लिही, कारण हे शब्द विश्वास ठेवण्याला योग्य आणि खरे आहेत. नंतर तो मला म्हणाला, पूर्ण झाले आहे. मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे त्याला मी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन. जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टी मिळतील. मी त्याचा देव होईन व तो माझा पुत्र होईल. मी आत्म्याने भरून गेलो असता देवदूत मला एका उंच पर्वतावर घेऊन गेला आणि त्याने पवित्र नगर यरुशलेम स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले. त्या नगरात मला कोठेही मंदिर दिसले नाही. प्रभू देवाचे जे तेज ते अखिल नगराला उजेड पुरवित होते आणि कोकरा हा त्याचा दिवा आहे. राष्ट्रे त्या दिव्याच्या प्रकाशात चालतील आणि जगातील राजे आपले वैभव त्या नगराकडे आणतील. त्या नगराच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत आणि तेथे कधीही रात्र असणार नाही. राष्ट्रांचे वैभव आणि संपत्ती त्या नगरात आणण्यात येतील. जे अशुद्ध आहे ते त्या नगरात प्रवेश करू शकणार नाही. अथवा लाजीरवाणे काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे नोंदविली आहेत केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. सर्व वास्तविकता देव आणि त्याच्या निर्मितीमध्ये आहे. सुसंवादी आणि शाश्वत. तो जे निर्माण करतो ते चांगले आहे आणि जे काही बनवले आहे ते तोच बनवतो. वास्तविकता आध्यात्मिक, सुसंवादी, अपरिवर्तनीय, अमर, दिव्य, शाश्वत आहे. आध्यात्मिक काहीही वास्तविक, सुसंवादी किंवा शाश्वत असू शकत नाही. पाप, आजारपण आणि मृत्यू हे आत्म्याचे अनुमानित प्रतिपदे आहेत आणि ते वास्तवाचे विरोधाभास असले पाहिजेत. त्याच्या विज्ञानात असण्याचे वास्तव आणि क्रम समजून घेण्यासाठी आपण खरोखर जे काही आहे त्या सर्वांचे दैवी तत्व म्हणून देवाला गणना करून सुरुवात केली पाहिजे. आत्मा, जीवन, सत्य, प्रेम एक म्हणून एकत्र आणि देवासाठी शास्त्रवचनीय नावे आहेत. सर्व पदार्थ, बुद्धी, शहाणपण, अस्तित्व, अमरत्व, कारण आणि परिणाम ईश्वराचे आहेत. हे त्याचे गुणधर्म आहेत. अनंत दैवी तत्व प्रेमाचे शाश्वत प्रकटीकरण. कोणतेही शहाणपण शहाणपणाचे नाही तर त्याची बुद्धी आहे. कोणतेही सत्य सत्य नाही. कोणतेही प्रेम सुंदर नाही. जीवन हे जीवन नाही परंतु दैवी आहे. चांगले नाही पण चांगले देव देतो. दैवी तत्व मीमांसा जसे आध्यात्मिक समजातून प्रकट होते ते स्पष्टपणे दाखवते की सर्व काही मन आहे आणि ते मन म्हणजे ईश्वर. सर्व शक्तिमान, सर्व व्यापी, सर्व ज्ञान म्हणजे सर्व शक्ती, सर्व उपस्थिती, सर्व विज्ञान म्हणून सर्व काही प्रत्यक्षात मनाचे प्रकटीकरण आहे. आपले भौतिक मानवी सिद्धांत विज्ञानाच्या निराधार आहेत. ईश्वराची खरी समज आध्यात्मिक आहे. तो विजयाची कबर लुटतो. हे खोटे पुरावे नष्ट करते जे विचारांची दिशाभूल करतात आणि इतर देवता किंवा इतर तथाकथित शक्तींकडे निर्देश करतात. जसे की पदार्थ, रोग, पाप आणि मृत्यू एका आत्म्यापेक्षा श्रेष्ठ किंवा विरुद्ध. सत्य आध्यात्मिक दृष्ट्या ओळखले जाते, वैज्ञानिक दृष्ट्या समजले जाते. ते त्रुटी दूर करते आणि आजारी लोकांना बरे करते. आत्मा अशी समज देतो जी चेतना वाढवते आणि सर्व सत्याकडे नेते. स्तोत्रकर्ता म्हणतो, उंचीवर असलेला प्रभू अनेक पाण्याच्या आवाजापेक्षा होय समुद्राच्या लाटांपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आध्यात्मिक चांगुलपणाचे आकलन. समजून घेणे ही वास्तविक आणि अवास्तव यांच्यातील सीमांकनाची रेषा आहे. आध्यात्मिक समज मन, जीवन, सत्य आणि प्रेम उलगडते आणि ख्रिश्चन विज्ञानामध्ये विश्वाचा आध्यात्मिक पुरावा देत दैवी भावना प्रदर्शित करते. ही समज बौद्धिक नाही, विद्वत्ता प्राप्तीचा परिणाम नाही. हे सर्व गोष्टींचे वास्तव आहे. भौतिक इंद्रियांना देवाचा पुरावा मिळू शकत नाही. ते आत्म्याला डोळ्यातून पाहू शकत नाहीत किंवा कानाने ऐकू शकत नाहीत किंवा ते आत्म्याला अनुभवू शकत नाहीत, चव घेऊ शकत नाहीत किंवा वास घेऊ शकत नाहीत. आणखी सूक्ष्म आणि चुकीचे नाव असलेले भौतिक घटकही या इंद्रियांच्या आकलनापलीकडे आहेत आणि त्यांना सामान्यत श्रेय दिलेल्या प्रभावांद्वारेच ओळखले जातात. ख्रिश्चन विज्ञानानुसार मनुष्याच्या केवळ वास्तविक इंद्रिय आध्यात्मिक असतात, दैवी मनापासून उत्सर्जित होतात. विचार देवाकडून माणसाकडे जातो, पण संवेदना किंवा अहवाल भौतिक शरीरातून मनाकडे जात नाही. आंतरसंवाद नेहमी देवाकडून त्याच्या कल्पनेपर्यंत असतो. मनुष्य पदार्थ संवेदनाक्षम नसतो आणि चांगले किंवा वाईट, सुख किंवा दुःख हे जाणू शकत नाही. माणसाचे व्यक्तिमत्व भौतिक नाही. माणसांना नंदनवन म्हणतात, त्यामध्ये एकट्यानेच प्राप्त होण्याचे हे विज्ञान नाही, तर येथे आणि आता हे काळ आणि अनंत काळचे असण्याचे महान सत्य आहे. सत्य समजण्याआधी सत्याची आध्यात्मिक जाणीव होणे आवश्यक आहे. आपण प्रामाणिक, निस्वार्थी, प्रेमळ आणि नम्र आहोत तेव्हाच ही भावना आत्मसात केली जाते. प्रामाणिक आणि चांगल्या हृदयाच्या मातीत बी पेरले पाहिजे, अन्यथा ते फारसे फळ देत नाही, कारण मानवी स्वभावातील स्वाइनिश घटक ते उपटून टाकतात. येशू म्हणाला, तुम्ही शास्त्रवचनांना माहीत नसताना चूक करत आहात. पवित्र शास्त्राचा आध्यात्मिक अर्थ वैज्ञानिक अर्थ बाहेर आणतो आणि मार्कच्या गॉस्पेलच्या शेवटच्या अध्यायात संदर्भित केलेली नवीन जीव आहे. प्रकटीकरण 21:1 मध्ये आपण वाचतो, मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहिली, कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता. प्रकटकर्त्याने अद्याप मृत्यू नावाच्या मानवी अनुभवातील संक्रमणकालीन टप्पा पार केला नव्हता, परंतु त्याने आधीच एक नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहिली. सेंट जॉनला ही दृष्टी कोणत्या अर्थाने आली? पाहण्यासाठी भौतिक दृश्य अवयवांद्वारे नाही, कारण इतके अद्भुत दृश्य घेण्यासाठी प्रकाशशास्त्र अपुरे आहे. हे नवे स्वर्ग आणि नवी पृथ्वी पार्थिव की आकाशी, भौतिक की आध्यात्मिक होती? ते पूर्वीचे असू शकत नाहीत, कारण जागेची मानवी भावना असे दृश्य समजू शकत नाही. प्रकटकर्ता आपल्या अस्तित्वाच्या विमानात होता, तरीही डोळा पाहू शकत नाही ते पाहत होता, जे अस्पष्ट विचारांना अदृश्य आहे. पवित्र लिखिताची ही साक्ष विज्ञानातील वस्तुस्थिती टिकवून ठेवते की एका मानवी चेतनेला स्वर्ग आणि पृथ्वी, देवाने दिलेली चेतना आध्यात्मिक आहे, तर दुसऱ्यासाठी अप्रकाशित मानवी मन दृष्टी भौतिक आहे. हे निसंदिग्धपणे दर्शवते की मानवी मन जे काही महत्व आणि आत्मा आहे ते चेतनेच्या अवस्था आणि अवस्था सूचित करते. या वैज्ञानिक चेतनेसह आणखी एक प्रकटीकरण होते, अगदी स्वर्गातून घोषणा, सर्वोच्च सुसंवाद की देव समरसतेचे दैवी तत्व सदैव माणसांबरोबर आहे आणि ते त्याचे लोक आहेत. अशा प्रकारे मनुष्य यापुढे एक दुःखी पापी म्हणून ओळखला जात नाही, परंतु देवाचा आशीर्वादित बालक म्हणून ओळखला जातो. का? कारण सेंट जॉनची स्वर्ग आणि पृथ्वीची भौतिक भावना नाहीशी झाली होती आणि या खोट्या अर्थाच्या जागी आध्यात्मिक अर्थ होता. व्यक्तिनिष्ठ स्थिती ज्याद्वारे तो नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहू शकतो, ज्यामध्ये आध्यात्मिक कल्पना आणि वास्तविकतेची जाणीव समाविष्ट आहे. हा असा निष्कर्ष काढण्यासाठी शास्त्रवचनीय अधिकार आहे की अस्तित्वाची अशी ओळख पुरुषांना सध्याच्या अस्तित्वाच्या स्थितीत शक्य आहे आणि आहे की आपण मृत्यू, दुःख आणि वेदना यांच्या समाप्तीबद्दल येथे आणि आता जागरूक होऊ शकतो. हे खरेच निरपेक्ष ख्रिश्चन विज्ञानाचे पूर्वसूचना आहे. प्रिय पीडितांनो, मनापासून घ्या, कारण हे अस्तित्वाचे वास्तव कधीतरी आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच प्रकट होईल. यापुढे वेदना होणार नाहीत आणि सर्व अश्रू पुसले जातील. जेव्हा तुम्ही हे वाचता तेव्हा येशूचे शब्द लक्षात ठेवा, देवाचे राज्य तुमच्या हात आहे। त्यामुळे ही आध्यात्मिक चेतना ही सध्याची शक्यता आहे। आपण वास्तविक आणि चिरंतन शिकूया आणि आत्म्याच्या राज्यासाठी स्वर्गाचे राज्य, वैश्विक सुसंवादाचे राज्य आणि नियम जे गमावले जाऊ शकत नाही किंवा कायमचे अदृश्य राहू शकत नाही याची तयारी करूया। मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू। रोजची प्रार्थना। दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल। तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे। हेतू व कृतींचा नियम। द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये। विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये। या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी। कर्तव्याची सतर्कता। आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल। त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल।